गौरवशाली महाराष्ट्राची मंगळवेढे भूमी संतांची मंगळवेढे भूमी संतांची इथले भक्त दामाजी पंत थोर संतात गणले ते संत गुमास्ते होते बादशाहाचे आवडते भक्त पांडुरंगाचे एकदा पडला मोठा दुष्काळ अन्नधान्याची झाली आबाळ गोरगरिबांचे पाहुनी हाल फुली कोठारी केली तात्काळ म्हणून कैद झाली दामाला पडली चिंता याची देवाला बनले देव स्वतः व्यस्कर मूलधान्याचे दिले भरपूर झाली हार तेथे राजाची लाज राखी तो देव भक्ताची गौरवशाली महाराष्ट्राची मंगळवेढे भूमी संतांची मंगळवेढे भूमी संतांची चोखा मेळा ही याच गावाचा तयाला ध्यास होता देवाचा एका ढासळत्या बुरुजाखाली पाळी मृत्यूची त्यावरी आली चंद्रभागे तिरी दहन केले नामदेव रक्षा घ्यावया गेले तीन दिवसांची असे प्रेतांची कळे ना राख कुठली चोख्याची केली मग युक्ती नामदेवान हाडा शिपाही लावून कान विठ्ठल मंत्र तोच नित्याचा हाडातून ये ध्वनी चोख्याचा हाडे निवडून नेली चोख्याची समाधी बांधली त्या भक्ताची गौरवशाली महाराष्ट्राची मंगळवेढे भूमी संतांची मंगळवेढे भूमी संतांची कान्होपात्रा ही एक भक्तात श्यामा नायकीण आई प्रख्यात राही आई सवेती वाड्यात फुलकमळाचे जसे चिखलात वारी वर्षाची नव्हती चुकविली पंढरपूर क्षेत्री ती आली मंदिरापाशी येता ती भ्याली निसर्गे तेथे दूरची झाली अशुद्ध झाली जरी देहान परी ती शुद्ध होती हृदयान फुलांचा हार होता तो जवळी कसा वाहू म्हणून हिरमुसली तिथे येऊन मूर्ती देवाची स्वीकारी माळ कान्होपात्रेची गौरवशाली महाराष्ट्राची मंगळवेढे भूमी संतांची मंगळवेढे भूमी संतांची गोपाबाई सती ती शिलवान मंगळवेढे गावची शान एकदा झाले अवर्षण मोठे पिण्याला पाणी मिळे ना कोठे म्हणून विहीर खणली सासऱ्यान म्हणे ती देसुलेचे बलिदान सुन गोपेला कळलं हे सार सती जाण्यास झाली तयार हिरवी साडी चोळी नेसून कोरडी विहीर गेली उतरून भरे क्षणात विहीर पाण्यान कुणा ना राहिले तिचे भान तहान भाग विली सर्वांची अशी पुण्याई गोपाबाईची गौरवशाली महाराष्ट्राची मंगळवेढे भूमी संतांची मंगळवेढे भूमी संतांची धन्य ते सीताराम महाराज येते भावी का प्रतीची आज ब्रह्मचारी अजन्म राहिले श्री जातीस आई मानिले तसेच संत बुवा जगताप, हरती दुःखितांचा भवताप, करती कामे गोर गरिबांची, छायावे ताळ हनुमंताची, प्रतिभा बुराडे सोलापूरच्या, प्रसिद्ध शिष्या एक बाबांच्या, हरिनामाचा जाणूनी अर्थ, प्रपंच करुण साधी परमार्थ, लेखणी लिहिते हरेंद्राची, लिलाही सारी पांडुरंगाची, गौरवशाली महाराष्ट्राची, मंगळ वेडे भूमी संतांची, मंगळ वेडे भूमी संतांची।